जैन परंपरेतील अहिंसक राम. लेखिका अमृता नातू. वाल्मिकी गिरिसंभूता राम सागर गामिनी म्हणजे वाल्मिकी रूपी पर्वतावर उगम पावलेली आणि रामरूपी सागराला जाणारी महानदी असे वाल्मिकींच्या रामायणाचे काव्यात्मक वर्णन केले गेले आहे. या नदीने आपल्या प्रवासात विविध परंपरांनुसार अनेक वळणे विविध रूपे घेतलेली दिसतात. त्यापैकी मुख्य परंपरा या बौद्ध आणि जैन होत. ज्याप्रकारे एकाच कातळात शेजारी शेजारी हिंदू जैन बौद्ध लेणी आढळतात, त्याप्रमाणे एकाच वेळी रामकथेची ही विविध रूपे प्रचलित होती असे दिसते. जैन साहित्यामध्ये प्रचलित झालेले रामायण.
सॅम्पल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू.